93.5 वर रेड एफ एम वर 8:17 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या दिवशी इतिहासात काय झालं होतं जाणून घेण्याची वेळ झाली. आजच्याच दिवशी 1917 राजनैतिक दादाभाई नवरोजी यांचं दुःखद निधन झालं होतं. आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे दादाभाई नवरोजी यांचं कॉन्ट्रीब्युशन किती मोठं आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि भारतीय राजकारणामध्ये. या दिग्गज पर्सनॅलिटीला सलाम करत 1928 आजच्याच दिवशी प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी या जोडीतले कल्याणजी कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी शास्त्रीय संगीताचे गायक वसंतराव देशपांडे. वसंतराव देशपांडे हे नाव खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं आहे. आज आपल्याला सगळ्यांनाच राहुल देशपांडे हे नाव चांगलंच माहिती आहे. राहुल देशपांड्यांचे आजोबा ज्यांनी फार सुंदर सुंदर गाणी म्हटली आहेत, कट्यार काळजात घुसली हा जो सिनेमा आपण रिसेंटली पाहिला, हे जे मूळ नाटक होतं या नाटकामध्ये खानसाहेबांची भूमिका वसंतरावांनी केली होती आणि अत्यंत गाजलेली ती भूमिका होती. 1983 ते कालवश झाले पण त्यांच्या संगीताच्या रूपानं ते कायम आपल्यामध्ये वास करतील. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत ग्रेट ग्रँड मस्ती मधला ट्रॅक प्ले करतोय थोडस वेळात. तेरी कमर को एन्जॉय. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.